त्यामुळं केवळ आत्मज्ञान हे तर फार कठीण जातं. केवळ विज्ञान म्हणजे जगतामध्ये कळवून जाणं हे तर प्रेरित करतात. खूप जण प्रेरित आहेत. पण ज्ञान आणि विज्ञान याची सांगड घालणं स्वतःपाशी असणाऱ्या शांती समाधानाची आपण अव्यक्त अचिंत्य अविनाशी आहोत असा बोध सच्चिदानंद आहोत असा बोध प्राप्त करून घ्यायचा ते आकार आहे. आणि असा बोध प्राप्त करून घेतल्यानंतर व्यवहार करत असताना जो गोंधळ उडतो तोही विवेकाने सावरायचा ही गोष्ट कठीण आहे. आणि ही गोष्ट जर जमली तर भगवंत असं म्हणतात की तुला अशुभापासून मुक्त करेल. या संबंधीचं ज्ञान सांगेल प्रवक्षान अन्न सूर्यवे तू असूया रहित असल्यामुळं मत्सर रहितता हा तुझा गुण असल्यामुळं भगवद्गीता ऐकण्यासाठी जो सुयोग्य श्रोता आहे तो श्रोता तथा झावा. ते सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी अहो अर्जुना ती पांची परिचर्या योग्य होती ती कृपा करून संधी अवधान दिसे असं म्हटलेलं आहे. अर्जुनासारखा कोण म्हणजे असूया नसलेला. आपण पाहतो कहाणी तुझी ही गोष्ट सर्वत्र घरापासून नातेवाईकांपासून ऑफिस पर्यंत आणि सर्वत्र समाजामध्ये दिसते. आपल्या स्वार्थाकरता म्हणून असू या बाळांना स्वतः भगवंत अर्जुनाला म्हणतात की तुझ्या ठिकाणी असू या नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तू असू या रहित आहेस याचं व्याख्यान करताना याला ती सुमनु आणि शुद्ध नदी जो अनिंद तू अनन्य गती पहिला कौठेही तरी तयाप्रती चावळीचे सुखे असं म्हटलेलं आहे. तुझं मन हे सुमन आहे आणि तू शुद्ध बुद्धीचा आहे. तू निंदा करणारा नाही हे फार अवघड आहे. आपल्यामध्ये जो नाही त्याच्याबद्दल बोलणं ही तर खातीच आहे माणसांची. जो आता उपस्थित नाही त्याच्याविषयी यथेच्छ बोलून घेणं त्याची निंदा करणं तू त्यातला नाही आणि अनन्य गती माझ्या खेरीत परमात्मा प्राप्ती केलीच अन्य काही तुझ्या मनाला स्पर्श देखील करत नाही. कैसा तोंडेही तरी तयापर्यंत जावळीचे सुखे ही मुक्त आहे गोष्ट हे गुह्य आहे. पण त्याच्यापाशी सुखानी बोलावी असं वाटत तरी प्रस्तुता आता गुणीही तू असून आणि नाही म्हणून मी तुझ तरी तुझ्या ठाई लपवू नये. भगवंतांनी जे सांगितलं ते गुप्त आहे याच्यामध्ये काही शंका नाही. चौथ्या अध्यायामध्ये एवाय मया तेज्य योग प्रोक्ता पुरातना भक्तो तिने सखा आहे की तू माझा भक्त आहे आणि सखा आहे म्हणून रहस्य मी येत उत्तम हे रहस्य आहे खरं म्हणजे गीता आहे. लोकमान्यांनी देखील या ग्रंथाचं नाव गीता रहस्य असं ठेवलेलं आहे. हे गुप्त पूज्य असं शास्त्र आहे. पण तू माझा भक्त असल्यामुळं आणि सखा असल्यामुळं केवळ मी तुला हे सांगतो असं भगवंत चौथ्या अध्यायात म्हणाले. अकराव्या अध्यायामध्ये मदन गुराय परम गुह्यम अध्यात्म संगीतम यस्वया वचस्तेन मोहोयम विगतो मम असं अर्जुनाच्या मुखातून हे गुह्य ज्ञान तू मला सांगितलं माझा मोह केला असं अर्जुन प्रभूंनी देतो. नव्या अध्यायाच्या सुरुवातीला हे गुह्यतम असं मी तुला सांगतो असं भगवंत म्हणाले. आणि अकराव्या अध्यायामध्ये प्रारंभी अर्जुन माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी म्हणून हे पूज्यातलं पूज्य अतिशय पूज्यानाचं ज्ञान तू मला सांगितलं, याचा अर्थ असा आहे की नवव्या अध्यायापासून दहाव्या अध्यायापर्यंत हे पूज्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. मी सांगतो असं म्हणाले आणि तिथं तो म्हणाला की तू हे मला गुप्त जे आहे पूज्य आहे ते सांगितलं. म्हणून या नवव्या आणि दहाव्या अध्यायामध्ये पूज्य ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. या पूज्य ज्ञानाचं वैशिष्ट्य काय? साधू त्यांनी सांगते खांडी ते पय पाणी राजहंसे, राजहंस जसा आपल्या त्वचेनी दूध आणि पाणी निराळ करून त्याच्यातलं फक्त दुधाचं सेवन करतो, तुझं ज्ञान विज्ञान तेथे वाटून देऊ असं पंतप्रधान भगवंतांनी या अध्यायाची स्तुती करत असताना किंवा हे पूज्य ज्ञान याच्याविषयी स्तुती करत असताना फार मोठे गौरवोद्गार काढले. भगवंत म्हणतात की ही राजविद्या आहे. राजविद्या याचा अर्थ प्रशस्त असणारी विद्या. खरं म्हणजे हे ज्ञान पूर्वी अनेक राजे जाणत होते असेही चौथ्या अध्यायाचे म्हणाले. पण राजविद्या याचा अर्थ सर्व विद्यांमधली श्रेष्ठ विद्या. तसंच परत एकदा पुल्य असा शब्द वापरला, हे राजपुल्य आहे. म्हणजे पुल्यामध्ये गुप्त गोष्टींमध्येही असणारी गुप्त अशी गोष्ट सहजासहजी नसणारी अशीही आहे. हे पवित्र आहे. पवित्र इदम उत्तम, हे ज्ञान अत्यंत पवित्र आहे. हे उत्तम देखील आहे. याचा अर्थ बाकीची ज्ञान या ज्ञानाच्या तुलनेने कनिष्ठ आहे. प्रत्यक्षावगमन धर्म्यम सुसुखम तर्कुम अव्ययम, हे प्रत्यक्ष आचरण करण्यासाठी म्हणून देखील योग्य असं आहे. हे आचरायला सोपं आहे. तसंच अव्यय म्हणजे अविनाशित्वाकडे मिळणार असं हे ज्ञान आहे. हे ज्ञान घेण्यासाठी मात्र भीती संशय मत्सर दुराग्रह या गोष्टी जर असतील तर हे ज्ञान होणार नाही. आपण असं पाहतो की मोठी मोठी मंडळी निश्चिंत नसतात. मी मध्ये वाचत होतो तर खुश्चेव सज्जन वाचत होतो रशियाचा सर्वे सर्वा असणारा आणि स्थानिक पत्र देखील वाचत होतो. जेव्हा त्यांना जेवण देण्यात येत असेल तेव्हा त्या आधी तीन चार ग्रहांना दिलं जायचं आणि त्याच्यानंतर एक तासाधी सॅलिंग जेवण करायचा. याचं कारण भीती होती. जरी एक छत्री अमल होता, मोठा हुकुमशहा होता आणि असं कित्येक वेळेला घडलेलं होतं की स्टॅलिन सारखे दिसणारे पण स्टॅलिन नाही असे दोन तरी लोक किमान उपस्थित होते तिथं. की जेव्हा परदेशी पाहुणे वगैरे यायचे तेव्हा स्वागत करायला स्टॅलिन म्हणून ते जात असत. जे गार्ड ऑफ ऑनर म्हणून सैनिक उभे असत तर त्यांच्या बंदुकांमध्ये गोळ्या ठेवलेल्या नसायच्या पण सैनिक असायच्या. असं असल्यामुळं स्टॅलिन तिथं जायला घाबरत असे. आता ती वर्णनं बाहेर येतात तेव्हा असं दिसतं की स्वागत करण्यासाठी अतिशय औपचारिक स्वागत करण्यासाठी म्हणून जो माणूस जात असे तो स्टॅलिन नसे. स्वागत करून त्यांच्याबरोबर गार्ड ऑफ ऑनर स्वीकारल्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये बसून तो माणूस दुसरीकडे निघून जात असे आणि प्रत्यक्षात स्टॅलिनची गाठ स्टॅलिनच्या महालामध्ये करत असे. इतका ज्याचा ज्याला संशय आहे असा मनुष्य ज्ञानप्राप्तीसाठी अतिशय ज्याचा कोणावरच विश्वास नाही. अर्जुनाच्या बाबत असं म्हटलं जातं की अर्जुन हा विश्वास ठेवणारा मनुष्य होता. त्याच्या विश्वास ठेवण्याच्या गुणामुळे भगवद्गीता त्याला सांगितली गेली. तो रुजू अंतःकरणाचा होता, म्हणजे सरळ अंतःकरणाचा होता. त्याचबरोबर तो बुद्धिमान होता, तो विचारशील होता, म्हणून भगवद्गीता त्याला सांगितली गेली. नेहमीच एखादी गुप्त गोष्ट ही प्रेमाच्या व्यक्तीला सांगितली जाते. ज्याच्याविषयी प्रेम नाही त्याच्याविषयी गुप्त गोष्ट प्रगट नाही केली जात. नेहमी गुरु शिष्याला गुप्त गोष्ट सांगतो आणि ती गुप्त गोष्ट त्याच्या हृदयामध्ये टोकावून सांगतो. अतिशय विश्वासाने आज सहज केली तर माझ्याशी बोलत होते आणि ते फार महत्वाची गोष्ट बोलून गेले. ते असं म्हणाले की स्वामीजींचं तंत्र असं होतं की स्वामीजी कोणावरही 100% विश्वास टाकत असत. समोरच्यावर 100% विश्वास टाकत असत. आणि मग ते असं म्हणाले की जर तुम्ही 100% विश्वास टाकला तर कोणाला तुम्हाला फसवता येत नाही. त्याची हिंमतच होत नाही, त्याची छातीच होत नाही. असं स्वामीजींचं वर्तन आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात ते जाणणेया आठवडेयांची या दावी गुरुत्वाची आचार्य पदवी ते सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो. हे ज्ञान असं आहे की सर्व जाणते किंवा ज्ञानी आहेत त्यांच्याही गावामध्ये विद्वत सभा असेल तर त्या विद्वत सभेमध्ये देखील गुरुत्वाची आचार्य पदवी हे ज्ञान ज्याला झालेलं आहे तो जाणत्या लोकांमध्ये देखील अनेक शास्त्रांमध्ये पारंग असे त्याच्या समोर असतील तेव्हा तो गुरु म्हणून त्यांच्यामध्ये झळकतो. जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहावं सर्व गुह्य गोष्टींमध्ये देखील जी वरिष्ठ आहे अशी आणि त्याहीवर पवित्र आणि धर्माचे निज धाम होते विची उत्तमाचे उत्तम पैचया येता नाही काम जन्मांतरांचे मोठे गुरु मुखे उदय तस दिसे हृदय स्वयंभूची असे. खरं म्हणजे हे ज्ञान अतिशय मोजक्या पद्धतीने गुरुमुखातून बाहेर पडत. पण प्रत्येकाच्या अंतःकरणात हे मुळातच असतं. जसं पाणी हे असतं, तुम्ही फक्त जरा भूमी खोदायची गरज खाली घरे असावेत तसं हे आत ज्याच्या त्याच्या आत हे ज्ञान वाहतच आहे. तुम्ही फक्त तिथपर्यंत जाण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ते पाहणे ऐसे असे वीरा जैसे न मोडेलिया विहिरा आपुलिया उगमी धरा भरवली थाके. वीर घडलेली नसताना जसं धरा आपल्या ठिकाणी परिपूर्णत्वाने आणतो धरा निर्माण करता येत ना. माती खणता येते, जमीन खणता येते तसं या परमात्म ज्ञानाचं आहे. ते पाहणं असं आहे जैसे न मोडलिया विहिरा आपुलिया उगमी धरा भरवली थाके. चक्षुरीचे उकुड देखणे डोळ्यांनी आपण सर्व विश्व पाहतो पण हे पाहणं असं आहे की पाहण्याच्या शक्तीने डोळ्यांनी जसं आपलं स्वतःच उकुड पाहावं हे फार कठीण अशक्य. जिथे आपुली जरी चाखणे तैसे आहे जे क्षणी घेतली ते पहिली. पुढे ते असं म्हणतात की देवीची त्या सुखाच्या पाहुची येई ते जयाची या भेटी मग भेटल्या किरमिठी भोगलियाजीकडे. आणि याच्यातलं जे सुख आहे ते सुख प्रत्येक पावलावर सुख मिळत. आता कोणता भरोसा आहे तुम्हाला? मी तर इथं 98 सालापासून घेतला तेव्हापासून अनुभव देतोय. आपको वहां कतराव अवश्य खाली तुम्हें खाना बसता है एक्यासी स्वामी जी प्रथम आए एक्यासी साली अनुग्रह त्रिचेरी मंडळी आज इथं आहे. याच कारण असं की तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे रोज काहीतरी मिळवत आहात. हे बरोबर आहे की तुम्हाला आत्मज्ञानाची प्रतीक्षा आहे. तुम्हाला जे मिळवायचं ते अजून राहिलंय असं तुम्हाला वाटत, मात्र याच्यातलं प्रत्येक पाऊल तुम्हाला सुखाकडे घेऊन जातं हे तुम्हाला माहितीये. रोज ध्यानाची बैठक तुम्हाला काहीतरी द्यायचे आहे, म्हणून जर तुम्ही उद्या बसता. जर काही मिळत नसतं तर बांधवचं काम कोण करेल? ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, सेविकेला सुखाच्या पाहुती येईल जयाची यापैकी प्रत्येक पाऊल सुखाचं आहे. सर्वात शेवटी तर सुख आहे त्याचे सुखाचे वाढ नाही मनाचं पवाड मने गिळलं काही वाढ साधनाचा, पण अलीकडे देखील प्रत्येक पावलावर देखील सुख आहे. म्हणून तुम्ही येता, म्हणून तुम्ही करता. मग भेटल्या किरमिठी भोगणे याही पडे. आणि मग प्रत्यक्षत भेट होते तेव्हा एकरूपतेचं समाधान तुम्हाला प्राप्त होत. तरी भोगाची ऐली पडली मेरे चित्त उभे केले सुखात आहे. जेव्हा तुम्ही परमात्म्याशी समर्थ होता तेव्हा जर तुम्ही परमात्मा स्वरूप होऊन जाता, तुम्ही शांत स्वरूप होऊन जाता. रसो वैसा असं आपल्याबद्दल म्हटलेलं आहे. तो रसमय आहे, रसयुक्त आहे, शांत अयम आत्मा असं आपल्याबद्दल म्हटलेलं आहे. तुम्ही शांत होऊन जाता, पण त्याच्या अलीकडच्या सीमेवर तरी भोगाची ऐली चढली मेरे प्रत्यक्षत असा अनुभव येण्याच्या सीमेच्या अलीकडं चित्त उभे केले सुखाभरे. चित्ताला काही एक सुख मिळतच असतं. असं धरा की तुम्ही रोज बसता, आज नाही झालं असं तुम्हाला वाटलं, उद्याही नाही झालं असं तुम्हाला वाटलं, परवाही नाही झालं असं तुम्हाला वाटलं, पण परमात्मा तुम्हाला नाराज करत. एके दिवशी तीन चार दिवसातून अचानक एकदा ते होऊन जात धैर्याचं काम आहे. रोज बसणं हे मोठं धैर्याचं काम आहे. मी असं वाटलं होतं की हसन त्यांनी लिहून ठेवले की धैर्य परमात्मा प्राप्तीसाठी ते धैर्य ते धैर्य मी एका चोराकडून शिकलो. एका रात्री प्रवास करता करता हसन एका गावामध्ये फारच उशिरा पोहोचला. आणि खरं म्हणजे त्या गावात आता कोणाचा दरवाजा उठावा नव्हता, कोणाच्या घरात आपल्याला प्रवेश मिळेल. एक रात्र किंवा दोन रात्री तिथं काढायचं होतं, त्या गावात राहायचं होतं, पण उठावं. त्याला जाता जाता एक माणूस भेटला. त्यांनी विचारलं की कोणाच्या घरी इतक्या रात्री उशिरा आलो तुम्ही या गावात राहणारे आहात का? तुमच्या घरात मला आश्चर्य मिळेल? तर तो म्हणाला की मिळेल, पण तुम्ही करू इच्छिता माझ्या घरी आश्चर्य? मी एक चोर आहे, तुम्ही माझ्या घरी राहू शकत असाल. कारण कित्येक लोक मला चांगलं समजत नाहीत, पण तुम्ही राहत असाल तर खुशाल राहा. तो मनुष्य हसनला आपल्या घरी घेऊन गेला. हसन त्याच्या घरी थांबला आणि रात्री त्याच्या वेळेला तो बाहेर पडला. तो म्हणाला मी माझं काम करून घेतो. आणि ती जी चोर वेळ असते त्या चोर वेळा चोर बाहेर पडतात, तसा तो बाहेर पडला. आणि साडेतीन पावणे चारच्या दरम्यान परत आला. हसनून दार उघडलं. हसनने त्याला सतत विचारलं की काम झालं का म्हणून. तो कोणाला माहीत झालं पण कदाचित पूजा होईल. आणि रोज हसन पाहत असे की ज्या वस्तीवर गेलो त्या वस्तीवर कुत्री ओढायला लागली, भुंकायला लागली, म्हणून निघून गेलो. कुठं माणसं जागी आहेत असं वाटलं म्हणून आज शिरलो नाही. असं रोज काही ना काहीतरी करत होत. हसन नेहमी त्या घरामध्ये जवळपास अंदाज राहिला आणि तो चोर म्हणत असे की आज नाही झालं पण उद्या होईल. जेव्हा आत्मज्ञान झालं ते काल सोडून हसन गेला. पुन्हा हसनला आत्मज्ञान झालं पण त्यांनी लिहून ठेवलं की इतका वेळ गेला मी प्रार्थना करत असताना वर्षानुवर्ष रोखली पण माझ्या लक्षात आलं की हे जरा धीराचंच काम आहे, धैर्याचंच काम आहे. आणि जेव्हा माझा जीव जरा गळफटायचा तेव्हा मी त्या चोराला डोळ्यासमोर आणायचा. तो म्हणत होता की कदाचित उद्या होईल. जर तो एवढी प्रतीक्षा करू शकतो तर मी काय नाही करू शकणार असं माझ्या मनाने घेतलं आणि मी प्रयत्न करत राहिलो. तरी भोगाची अगदी कडी गिये मेले चित्त उभे केले. अलीकडच्या सीमेवर देखील चित्त अतिशय उत्सुक असतो भोग भोगण्यासाठी. कारण रोज तो मिळत नाही पण दोन पाच दिवसातून एखाद वेळेला मिळतो त्यामुळे ते सतत उत्सुक असत. चित्त उभे केले सुखा भरे ऐसे सुलभ आणि सोपारे वही परब्रह्म. पहिला आणिकही एकही असे जे हाता आलिया तरी न बसे. हातात आलं तिथे दिसत नाही. तुम्ही ध्यानात जेवढं गमावलेलं असेल. कधी कधी लोक मला असं म्हणतात की माझं ध्यान गेले दीड महिना मी लागत नाही पण तरी त्यांच्या हातातून ते सुटलेलं नसतं. दीड दोन महिन्यातून परत एकदा त्यांना ते गवसलं हे कधीच सुटून जात नाही. सामान्य काही गोष्टी विसरत नाही माणूस असं म्हणतात. जसं सायकल एकदा शिकला की विसरत नाही असं म्हणतात. पोहण एकदा शिकला की विसरत नाही असं म्हणतात. पाण्यात पडला की त्याला तंत्र पोहायला. तसं या ध्यानाची युक्ती मधून मधून ती गेली असं वाटतं पण परत येते. जे हाता आली तरी न बसते आणि अनुभविता काही न येते आणि याचा अनुभव घेतला तरी हे खर्च होत नाही. बाकीचे भोग असे आहेत की ते भोग भोगत असताना संपतात. जसं जेवण जेवत असताना संपत पण हा भोग भोगत असताना देखील वर्णिष्ठ होत राहतो. वरी विजयी ना पदार्थ जसा खराब होतो विकतो तस हे सुख विकत नाही. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात यंत्र जरी तू तार्किका पैकी अनुसेची शंका नाही एवढी वस्तू हे लोका पुरवी केली पा. ती जर इतकी श्रेष्ठ वस्तू असेल तर लोकांना मिळण्याखेरीज ही का राहिली अशी एखाद्या वेळेला तू शंका घेशील. त्याच्या भगवंत म्हणतात की अश्रद्धधाना हा पुरुषा हा धर्मत्या. लोकांची अश्रद्धा लोकांना या मार्गाला वळायला अडथळा करते. पाहे पार तुंभ पवित्र आणि गोड पाठी त्वचेची या पडद्या आड. तर म्हणजे तुंभ किती पवित्र गोड अर्थ आणि त्या गायीच्या आजाराच्या सगळीकडे असत तरी ते अवधेरुनी गोचीड अशुद्ध काय न देईल. पण ते गोचीड दूध पिण्याच्या ऐवजी रक्त नाही का पी. का कमल संगा आणि दरुरी नांदर उक केकेची घरी बेडू हा चिखलामध्ये राहतो. त्या चिखलामध्ये चिखलही असतो आणि कमळही असतो. तरी पराभू सेवी ते धमरी पण कमळातले परागत्वन भ्रमर सेवन करतो. येऊन चिखला चिखुल चिखुरे पण बेडूस मात्र चिखल खात राहतो. कैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम ही भ्रांताची कामू विषय आहे. पण भ्रांत मात्र विषय त्याला आवडतात म्हणून केवळ विषयाकडे इतकी ओढ असते म्हणून केवळ हे वरिष्ठ सुख भोगता येत नाही माणसांना. नाहीतर खरं म्हणजे याच्यावर उड्या पडाव्यात अशी ही गोष्ट आहे. ही वाचत होत एकदा कोणा पाश्चात्य मानसशास्त्रज्ञांनी लिहून ठेवले की त्याच्याकडे पेशंट आला तो म्हणाला की मला दिवस रात्र माझे सगळे विचार कामासक्तीचे होऊन गेलेले आहे. मी अतिशय बेचैन आहे. रात्री झोपेत देखील मला तशीच स्वप्न पडतात आणि दिवसभर माझं त्या विचारांमध्ये जात. जी जी वस्तू पाहिजे त्या वस्तूच्या दर्शनानंतर मला विषय दुःखाची आठवण होते. इतकं माझं चित्त बिघडलेलं आहे. माझं सगळं स्वास्थ्य बिघडून गेलं. तिथं त्याच्या टेबलवर एक लाकडाचा आकार असलेलं लाकूड पण त्याला पान नाही फूल नाही असं एक ओंका ठेवलेला होता. पण त्याला एक दोन फांद्या होत्या गेल्या. आणि की हा ओंका पाहून काय वाटतं हा ओंका पाहून मला सामाजिक आठवणी येते. इतका बलिष्ठ विषय जर सतत विषयाचं स्मरण असेल तर भले राजविद्या राजकुंजम पवित्रम गीतम उत्तमम प्रत्यक्षावगमम पण त्याला त्याच्याबद्दल काही न वाटणं हे आपली स्वाभाविक आहे. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू का कैसा कधी दिसे न दिसे ऐसा वाढीचा नव्हे. खरं म्हणजे मी कसा आहे जसा समोर सूर्य असावा इतका स्पष्ट मी सर्वत्र आहे. एक तर पाहण्याची प्रेरणा ऐकण्याची प्रेरणा काढण्याची प्रेरणा ही मूळ प्रेरणा मी आहे आणि त्या प्रेरणेच्या बाहेर जे शरीर प्राप्त झालेलं आहे तेही माझ्यापासूनच झालेलं आहे आणि पंचभूतात्मक विश्व देखील मीच झालेलो आहे. कारण तुम्ही तो विषय ऐकला मत्ता हा परस्परम नाम्य किंचित अस्थि धनंजय मीच खरं म्हणजे सर्वत्र आहे. देखले मी पदार्थ आठवणी दे मातेचे स्मृती येते त्रिशुद्धी मी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कोणताही पदार्थ पाहिल्यानंतर खरं म्हणजे माझी म्हणजे परमात्म्याची आठवण यायला पाहिजे आणि तशा प्रकारचं दर्शन अकराव्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला अर्जुनांनी विनंती केल्यावरून दाखवलं देखील. सर्व पाणी पादंत सर्व तोषी शिरो मुखम सर्व श्रुती मन लोके सगळे हात जसे आहेत सगळे पाय जसे आहेत आपण आपले जे वेगळे हात समजतो ना ते माझे हात यांचे हात यांचे हात यांचे हात मिळून मकोळताचे हात आहे. पण जसं एका झाडाच्या पानांनी आपल्या स्वतःला पाहावं आणि शेजारच्या पानाला पाहावं आणि माझ्यापेक्षा हे वेगळं आहे असं म्हणावं एकाच जीवन रत्नातून ज्यांचं पोषण झालेलं आहे निर्मिती झालेली आहे वस्तुतः कसे आपण सगळे आहोत पण आपली दृष्टी विषय निर्माण करते त्याला काय करणार. म्हणून भगवंतांनी आपलं स्वरूप सांगण्याचा सुरुवात केली. भगवंतांनी या ठिकाणी ऐश्वर्य योग सांगितला. भगवंतांनी आपल्या स्वतःबद्दल म्हणजे परमात्मा म्हणून आणि जीवन चरित्र म्हणून भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलं. चौथ्या अध्यायामध्ये अजा हा आपण कर्म अव्यय आत्मा भूतानाम ईश्वर विसर्म असं स्वतःबद्दल सांगितलं. पाचव्या अध्यायामध्ये जी भगवंतांनी परमात्म्याची परिशुद्ध स्वतःबद्दल अशी संकल्पना सांगितली की तुझ्या भगवद्गीतेत नाही सर्वात परिशुद्ध स्वरूप न कर्तृत्व न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु नादस्ते सत्यचि पापम न जैव सुकृतम विभु न कर्म फल संयोग स्वभावस्तु प्रवर्तते हे अत्यंत परिशुद्ध आहे असं सांगितलं. या इथं जे वर्णन केलेलं आहे याला ऐश्वर्य योग म्हणून सांगितलं. पुढे दहाव्या अध्यायात विभूती योगच सांगितलं. अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शन सांगितलं. पंधराव्या अध्यायात क्षरपुरुष अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम म्हणून स्वतःच स्वरूप सांगितलं. पुढे अठराव्या अध्यायामध्ये ईश्वर सर्व भूतांना मृत्येशून तिष्ठती मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे असं स्वतःच स्वरूप सांगितलं. या ठिकाणी एक वेगळंच स्वतःच स्वरूप भगवंतांनी वर्णन करून सांगितलं. जे अपिचे सुगुणाचारो याच्याशी निगडीत आहे भगवंताचं म्हणतात मया ततम इदम सर्व जगत अव्यक्त मूर्तीना अव्यक्त मूर्ती असा मी खरं म्हणजे या सर्व जगाला व्यापून राहिलेलो आहे. मग स्थानी सर्व भूतानी नचाहून देश व भक्तीचा माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहे माझ्यापासून कोणालाच पळून जाता येत नाही सर्व माझ्या अंतर्गतच आहे. पण जे अश्रद्ध किंवा संशय असणारे आपल्या स्वतःला परमात्म स्वरूपापासून वेगळे काढू इच्छितात त्यांच्या पक्षी मात्र मी त्यांच्यामध्ये नाही. एवढी खरं म्हणजे मी हे सर्व जगत व्यापून राहिलेलो आहे. स्वभूमी विश्वतो कृत्वा तिष्ठ दशांगुलम तो भूमी आणि सर्व विश्व व्यापून अंतरिक्ष देखील व्यापून वर दहा अंघोळ शिल्लकच राहतो. भगवंत असं म्हणतात की माझ्या ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत माझ्यापासूनच निर्माण झालेली आहे. म्हणून साधकांनी साधना करत असताना आपल्या स्वतःचं स्वरूप ओळखावं आणि सर्वांचं स्वरूप ही परमात्म्याचंच आहे असं विवेकाने ओळखावं आणि हे ओळखत असताना तुम्हाला न आवडणारी एक व्यक्ती जरी त्याच्यातून तुम्ही पुणे केली तरी देखील तुमच्या ज्ञानाला बाधा येईल. तुम्हाला न आवडणारी एक व्यक्ती देखील पुणे करता येणार नाही तर सर्वव्यापी बोध तुम्हाला होणार नाही. माझ्यामध्ये सर्व भूत मात्र आहेत त्यांच्यामध्ये मात्र मी नाही की जे आपल्यामध्ये परमात्मा आहे असं समजत नाही समजतात त्यांच्या पक्षी मात्र मी त्यांच्यामध्ये नाही. नच मस्थानी भूतानी आणि खरं म्हणजे जर पाहायचं झालं सूक्ष्म दृष्टीने तर भूत मात्र या नावाचा कोणताही वेगळा पदार्थ माझ्या ठिकाणी नाहीच आहे. पश्चिमे योग ईश्वरम आता माझा ऐश्वर्ययुक्त योग तू पहा असं भगवंत म्हणतात. सर्व पदार्थ परमात्म स्वरूप आहे पण परमात्म्याची व्याप्ती ही त्यांना व्यापूनही त्याच्या पलीकडे नक्कीच आहे. त्रिगुणात्मक विश्व हे नाना पदार्थांनी भरलेलं आहे हे नक्की आहे बघा आपल्या सगळ्यांची नाकं एक सारखी नाही, डोळे एक सारखे नाही, कान एक सारखे नाही, दंत एक सारखे नाही, पण सगळेजण सुशोभित आहे. भगवंतांनी निर्माण केलेलं सगळं विश्व हे एकमेकांपासून वेगळं आहे. हातातले ठसे, डोळ्याची रचना म्हणून आधार कार्ड काढताना तुमच्या डोळ्यातही फोटो घेतलेला आहे. कारण भगवंतांनी जेव्हा निर्मिती केली तेव्हा तशी निर्मिती परत नाही. हे सगळं परमात्म्याने निर्माण केलेलं आहे त्रिगुणात्मक विश्व, आणि ते इतकं नानात्वानी भरून राहिलेलं आहे की बोलायची सोय नाही. हे सगळं परमात्म्यापासून जरी झालेलं असलं तरी देखील परमात्म्याच्या निर्गुण स्वरूपामध्ये ते मुळीच नसतं. त्या सगळ्याचा लोप होऊन जातो. आणि परमात्मा हा माईक जगताच्या पलीकडेच आहे. माया हा आपल्या इंद्रियांचा स्वभाव आहे. आपली इंद्रिय आपल्याला मीन गाईड करतात, चुकीचं दाखवतात. जसा तो शास्त्रीय प्रयोग आहे की नाही की पाण्यामध्ये जर सरळ काठी आपण तर प्रकाश किरण वाहून येतात, यामुळं ती काठी फिरती. आता ते वाहून येतात त्यामुळं आपल्या डोळ्याला पण ती प्रत्यक्ष सरळच असते. असं असल्यामुळं परमात्म्याला ओळखण्यासाठी म्हणून माईक जगताच्या पलीकडेच जावं लागतं ध्यानामध्ये. आणि मग त्या जगतातून माईक जगताच्या पलीकडे असणाऱ्या परमात्म्याच्या प्रांतातून परत मागं यावं लागतं. आणि मागं आल्यानंतर जे दर्शन घडतं त्याला ईश्वराच्या नावाने ओळखावं लागतं, परमात्म्याच्या नावाने ओळखावं लागतं. आता हा ऐश्वर्ययुक्त योग आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं वर्णन करत असताना फार मोठी बहार केलेली आहे. तेवढी अतिशय अवघड वाटणारी तत्व चर्चा या सगळ्या ओव्यांमध्ये फार सुंदर रीतीने लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे या विस्तारलेपणा नावे हे जगची नव्हे आठवे, निर्गुण निराकार अशा माझाच विस्तार म्हणून हे जग नाही का? जैसे दूध मुळाले स्वभावे तरी त्यांची तरी. जस दूध विरजण घातलं की त्या दुधातच तसं दही बनावं, वेगळा कोणताही पदार्थ आणलेला नाही. ज्याच्यावर मोठमोठे जाडे जाडे ग्रंथ लिहिलेले आहेत अशा गोष्टी एक एक दोन दोन ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी संपवल्या. याला शास्त्रामध्ये परिणामवाद असं म्हणतात. तरी ते दूध मुळाचे स्वभाव आहे तरी त्याची दही. जसं दूध निर्जण घातलं बोललं आणि त्याचं दही व्हावं, तसं कोणाचं असं म्हणणं आहे की परमात्म्याचंच एक प्रकारे प्रगतीकरण या मार्गाने घडलेलं आहे. जसं दुधाचं दही परमात्म्याचा परिणाम म्हणून हे विश्व आहे. ज्ञानेश्वर महाराजांना स्वतःला मान्य असलेला किंवा त्यांनी स्वतःने खास पुरस्कार केलेला चित विलासवाद त्याच्या पुढे ते मांडतात. त्याचं म्हणतात का बीजची जागले तरुण वृक्ष या नावाचा जो प्रकार आहे तो बीजापासून निर्माण होतो तसं बीज वृक्ष होतो. त्या श्वेतकेतूला त्याच्या वडिलांनी जेव्हा उपदेश केला तेव्हा असंच सांगितलं, सुंदराची काही फळं तिथं पडलेली होती त्याचं काही फळ उचलून आणणार. त्यांनी आणलं ते फोड, ते फोडलं. आज काय दिसतं? तो म्हणाला की आज असंख्य लाल बिया दिसत आहेत. त्याच्यातली एक बीज आहे ती आता तो फोड फोड फोड. आता तुला त्याच्या आज काय दिसतं? तो म्हणाला याच्या आज काहीच नाही, जे काहीच नाही असं वाटतं त्याच्यातून हा एवढा विश्व हा एवढा मोठा वृक्ष निर्माण झालेला आहे. श्रद्धास्वतोयम तुला दिसत नाहीये पण या बीजाच्या आत जे काही आहे ना त्याच्यापासून हा वृक्ष झालेला आहे. सततच एव सौम्य इदम अग्रे आसीत एकमेवा द्वितीय तस या विश्वाचं प्रारंभ एक तत्त्व होतं जे दिसत नव्हतं पण त्याच्यामुळे हे सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. त्या बीजची कागदे करू अथवा भांगाराची अलंकार किंवा सोनच जसं अलंकाराच्या रूपाने येत एका मुलीला तिचं लग्न ठरल्यानंतर म्हणतात ना की काय तुम्ही ते काही घालणार असाल अंगावरची जी आम्हाला कल्पना द्या म्हणजे आम्ही वेगळं काहीतरी करू. हल्लीची सगळी चर्चा अशी आहे बरं तुम्ही काही द्यावं अशी आमची अपेक्षा नाही सुरुवात फक्त तुम्ही काय करणार काही नव्हतं पण तुम्ही हौसेने किंवा प्रेमाने जे करणार असतात ते आम्हाला चालतात म्हणजे रिपीट नको व्हायला बरोबर आम्हाला काही नको. आता ते जर म्हटले की एक मुलगी आहे आपली आणि तुला काय सोबत घ्यायचंय ना रिपीट व्हायला नको आहे ना सोन्याचे बिस्किट तिच्या उदक केलं तर चालेल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात अथवा भांगाराची अडक काढून त्याचे अलंकार करावे लागतात आणि मग सोनं दिलं त्याच्याऐवजी या बांगड्या आहेत या पाटल्या आहेत की काय वेगळ्या वेगळ्या माळेचे प्रकार आहेत त्या नावाने तिला त्या दागिन्याला ओळखलं जात. आता सोनं हा प्रकार पाहिला जात नाही त्याच्याऐवजी तुझ्या बांगड्या बघू तुझं सोनं बघू असं कोणी म्हणत नाही पण सोन्यावर जशा जसे अलंकार आहे तसं परमात्म्यावर जे विश्व आहे हा चीज विलास आहे एका चीज स्वयं प्रगतीकरण म्हणून हे विश्व आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे अव्यक्तपणे चिजले त्याची मग विश्वाकारे मोठी झाले त्यांचे अमूर्त मूर्ती या विस्तारले त्रैलोक्यकाने अशा प्रकारचा एक वाद विलासवाद परमात्मा आणि जगत पाहण्याचा पहिला देशात दुःख मुळाले स्वभावे तरी केली जाईल तसं परमात्म्याचा एक परिणाम म्हणून हे विश्व आहे. तर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की चित म्हणजे ज्ञान स्वरूप जे आहे त्या ज्ञानाचाच विलास आहे. झालेली जगेली थाके तरी जगतचे कोण थाके जर जग निर्माण झाल्यामुळे परमात्मा थाकला गेला असता तर जगतवादी तो कोण परमात्माच गुंतलेला आहे. किळेवरी माणिक आहे दोघीचे काही तिथे एक माणिक आहे रत्न खडा आणि त्याची किळा पसरलेली आहे ती किळा आहे म्हणून माणिक थाकलं जातं का अधिक प्रगट होतो असं ज्ञानेश्वर महाराज विचारतात. तसं या जगतामुळे परमात्मा अधिक प्रगट झाला आणि मग ते अजातवादच सांगतात अनुसार प्रकृती पहिली कडील भाव खरं म्हणजे आमचा भाव या प्रकृतीमध्ये मांगणारा साचणारा नाही. अनुसार प्रकृती पहिली कडील भाव जरी कल्पने वीण लागती पाहो तरी मज माझी कुठे हेही पाहो ते सर्व मी म्हणावी इथं काहीही वेगळं झालेलं नाही तुझ्या कल्पनेमुळे सगळं निर्माण झाले हा जर ही कल्पना बाजूला चालली तर भूतमात्र वगैरे काही नाही एक आपणच स्वतः स्वतःला प्रत्यायला येशील केलंही मात्र जेव्हा कल्पना निर्माण होते तेव्हा संकल्पाची सांज वेळे नावे तर किमिरे जती बुद्धीचे डोळे म्हणून मी अखंडित चिंतन आवळे भूत चिंतन येते त्यांची संकल्पाची सांग जरी लोके तरी अखिल त्यांची आहे स्वरूपे जैसे शंका जात केवळ लोके तापपण मांडायचे सोयीवर जसा सर्व भासतो विवर्तवाद किती मोठ्या मोठ्या गोष्टी अगदी सहज सोप्या भाषेत ज्ञानेश्वर महाराज सांगतात विवर्ताला अट एक आहे की प्रकाश संधी प्रकाशात आला तेव्हा भ्रम निर्माण होतो की इथं नक्की काय आहे योगी आहे की साप आहे गोष्टी सांगत नाही तर आता पुढच्या एवढी तरी भूमी आत स्वयंभू काय असते गाडदेयाच्या निधनी कोप पण किती भ्रम होतो मी ध्यानाला एका ठिकाणी जायचो प्रारंभित असतात कॅनॉलच्या शेजारी असणारा रस्ता पावसाळ्यात त्याच्यावर हिरवळ उघडत आणि जात असताना एका विशिष्ट ठिकाणी आम्ही ध्यानाला गंभ द्यायचो तर रस्त्यामध्ये असं काहीतरी पडलेलं होतं बरं का संध्याकाळची वेळ होती त्यामुळे अस्पष्टच अगदी दिसत होत अगदी प्रकाश जाण्याचीच वेळ होती तर आम्ही बाजूने आम्हाला एकदम वाटलं साप आहे म्हणून आम्ही थांबलो तर इतकी हलचाल न करणार तिथे साप नाही तरी आम्ही तिघं जण होतो उत्तर म्हणजे तिथून निघून जायचं पण उत्सुकता अशी असते की आम्ही अक्षरशः त्याच्या भोवती फिरलो की हे खरंच काय आहे कोणतं आणि मग ठरलं की नाही काहीतरी दोर पडलेला आहे तरी माझ्यावर होता एक अजित म्हणून नाव देतो भागवत तो मला म्हणाला उत्तर जाऊ दे काही नंतर आणि उचलायला मी खाली वाकलं तर तो साप होता त्याला निरुणा म्हणतात तो पाणी सरतो तो एकदम उडी मागे त्यांनी आणि कॅनॉल मध्ये निघून गेला भ्रम खरंच होतो साप आहे की दोन्ही आहे जुन्या घरांमध्ये असं काहीतरी टाकलेलं असावं आणि नक्की घाबरावं कोणीतरी त्याच्या पुढे ज्ञानेश्वर महाराज मायावाद सांगतात केलं तरी भूमी आतुनी स्वयंभ काय झेया गाडगेयाचे निघती कोंब तुमची गाडगी मडकी वगैरे जी असतात ती काही स्वयंभ भूमीतून कोंब होऊन निर्माण होतात की काय तरी ते गुलाल मगीचे गर्भ उमटले की कुंभाराची किंमत या नाही का खरं म्हणजे माती असताना तुम्ही काय वेगवेगळ्या नावाने कोणी मडक म्हणेल कोणी आकाराप्रमाणे माठ म्हणेल कोणी तुळई म्हणेल इत्यादी ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाची आहाची खाडी ते अवांतर करणी वादयाची नव्हे इत्यादी सांगे बळी साधाची प्रत्युत्तरे का आईचा जे अभिष्करे ते आपले की साचो काय तेथेची होती आरशामध्ये जे दिसत ते खरंच आरशामध्ये असतं तर आपण असतो आपलं प्रतिबिंब असतं आपण समोर जातो तेव्हा आरशात काहीतरी दिसतं आपण बाजूला गेलो की आरशाच्या ठिकाणी काही म्हणतो तैकी निर्मळे माझ्या स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयाची तयाच्या संस्कृती भूता भासू असेल आरशामध्ये पाहून माझा एक मित्र आहे तो मोठे उतरला बाजूला स्कूटर मोटरसायकल लावलेले असतात त्याचा आरशात पाहतो जरा व्यवस्थित आहे आणि मग कुठे जायचं दिसत आरशात काय दिसलं आरशात आपलं प्रतिबिंब दिसतं आरशात काही नाहीये आपण कसे आहोत हे आरशात दिसतंय आरशात काहीही स्वतंत्र जसं नाही आपल्या कल्पनेमुळे तिथं ते निर्माण झालं त्यांची कल्पित ती प्रकृती पुढे तरी भूतावासू आधी चिंतने तशी ही कल्पना करणारी प्रकृती जर नाहीशी झाली ध्यानाली इत्यादी गोष्टी निघतील मग स्वरूप पुढे एक असे निखळ वाटेल हे असो अंगी भरविया भवळी जैशा भोवत दिसकी अरळी दरळी त्यांची आपुल्या कल्पना अखंडी गमती होते जर आपण बोल खेळायला लागलो लहानपणी खेळायचो की नाही आणि मग थांबलो की असं काय सगळं माझ्या मोठी फिरते असं आपण आनंदून सांगायचो सगळं माझ्या मोठी गरबोल गरबोल करून घेत आहे आपल्याला भवंती आल्यानंतर जसं सगळं विश्व आपल्या भवती फिरते असं वाटावं त्यांची आपुल्या कल्पना अखंडी गमती होते तशा आपल्या कल्पनेमुळे अखंड अशा परमात्म्याचं दर्शन घेण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या भूतमात्राचं दर्शन देतो त्यांची कल्पना तांडुनी पाही तरी मी भूती भूते माझ्या ठाई हे स्वप्नीही तरी किरण आधी कल्पावया जोगे भूतमात्र माझ्या ठिकाणी आहे किंवा मी भूतमात्रांच्या ठिकाणी आहे वगैरे जर कल्पनाच नाही झाली तर स्वप्नात देखील अशी कल्पना करता येणार नाही तिचा अखंड फक्त मी एक परमात्माच म्हणून राहिलेलो आहे काही गगन शेवडे जैसे पवनोही गगनी देवळाची असे सदसे हालविया वेगळा दिसे तरी गगन देखितो वारा या नावाचा स्वतंत्र पदार्थ नाही हालचाल झाल्यामुळे गगनामध्ये जसं समजावं त्याची कल्पिते मुद्दल जाये तरी असे नाही हे के आहे म्हणून मी पुढे की तू पाहे हा ऐश्वर नहू ऐकिया कल्पिती बोध सागरी तू आपण याचे गदळू एक करी मग पाहती जव चराचरी तव तूची आहारती म्हणून खरं म्हणजे माझ्या सहाव्या अध्यायात सांगितलेल्या पाचव्या अध्यायाच्या अखेरीला सांगितलेल्या किंवा आठव्या अध्यायाचं ध्यानाचं वर्णन केलं त्याप्रमाणे तू जर प्रचिती घेतलीस तर तुला स्वतंत्र तुला अधिक आदव ब्रह्मानी आपण परमात्म स्वरूप आहोत हे लक्षात येईल तुला समजेल की आपण कोण आहोत देह मन याचा निराश होईल आणि मग नंतर कल्पनेनी तू जे विश्व तू आधी पाहत होता तेही परमात्म स्वरूपच आहे अशी दृष्टी उघडेल ऐतिया प्रतीची बोध साधली म्हणून ज्ञान आणि त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जगतासंबंधी विशेष ज्ञान परमात्माच आहे असं तुला प्राप्त होईल तो आपण याचे कंदळू एक करी मग तू या सागरामध्ये जशी एखादी लाट असावी ती सागराचीच आहे सागरातूनच निर्माण झालेली आहे काही काळ ती असेल आणि सागरातच निघून जाईल तसा तू आपल्या स्वतःला जणू एक कंदोळ समजली परमात्म्यामध्ये असणार मग जव पाहती चराचरी तव तुझी आहारती मग चराचरामध्ये तू जरूर एखाद्या व्यक्तीला पाहतो तेव्हा आपल्यालाच पाहतो अशा बोधाने पाहशील या जाणणेयाचा देवो तुझं आगाना म्हणलं की देवो तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना या जाणण्यामुळं तुला काही जाग आली का असं भगवंत अर्जुनाला विचारत आहे तुला जे द्वैत स्वप्न दिसत होत ते आता वाव म्हणजे खोटं आहे असं तुझ्या लक्षात आलं ना तरी पुढची जरी विपाये बुद्धीची कल्पनेची झोप ये तरी अभेद बोधून जाये जरी स्वप्नीकडे म्हणून जेव्हा जेव्हा बुद्धीला कल्पनेमुळे झोप येईल तेव्हा हा अभेद अभेद बोध नाहीसा होऊन जाईल आणि तेव्हा काम एवढंच जर स्वप्नात कोणी सरळ असेल तर त्याला जागृत करणं हा उपाय तो बदलतोय त्याच्यावर आपण तर त्याचा हा उपाय नाही. तस तुला फक्त जागरूक होण्याची आवश्यकता आहे आणि बुद्धीला अनेक वेळेला सोडून येते. तेव्हा तेव्हा बुद्धीला जागर करण्याची आवश्यकता असते आणि वेळेला येते. संसार करत असताना संसाराची गीर्ण आपल्या आवडी भोवती निर्माण होत असताना त्याच्यातली बरीच कर्म बरी वाईट कर्म त्याची फळ इत्यादी त्यामध्ये रमून जाणं होत असताना बुद्धीला तरुण झोप येते अविद्येची. त्याच्यातून जाग येण्यासाठी म्हणून ज्ञान हाच उपाय आहे, ध्यान हाच उपाय आहे, कल्पना नाहीशी होणं हाच उपाय आहे. अमृता प्रकृती पहिली कडील भावो जरी कल्पने गीण लागती पाहो, कल्पने खेरीच पाहणं फार गरजेचं आहे. आपण कल्पनेने पाहतो आणि मग आपल्या कल्पनेचं विश्व आपल्याला दिसायला लागतं. विनोबांनी विचारत होती म्हणून एक आपली स्वतः दुसरं म्हणजे की माझ्याऐवजी तू अत्र काय केलं आता आपण नेमके एकमेकांना म्हणतो. तसं पहिलं वाक्य असं लिहिलेलं की माझ्याऐवजी जर तू असता तर काय केलं असत. आणि मग उत्तर लिहिलेलं आहे की तू जे करतो तेच केलं असत कारण तुझ्या जागी दुसरं करणं मला शक्यच नाही. कारण तुझ्या बुद्धीने मी पाहणार, तुझ्या दृष्टीने पाहणार, तेव्हा मग काय दुसरं दिसेल. म्हणून यथार्थत्वानी सद्गुरू सांगतात त्या बुद्धीने या जगताकडे पाहणं आणि या जगताचा अनुभव घेणं. आता जे भगवंतांनी दिलेली आश्वासन आहेत त्या आश्वासनांचा उलगडा होतो. अनन्याश्चिंतयंतो मा ये जना हा परयुपासते तेषा नित्यातियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् हे आश्वासन आहे. जो अनन्य होऊन चिंतन करत माझं भजन करतो आणि माझ्याशी जो नेहमी एकरूप होतो, माझा ऐश्वर योग आहे त्याचा अनुभव घेत राहतो, त्याला मी प्राप्त होतो, त्याचा योग मी सांभाळतो आणि त्याला निर्माण झालेला बोध देखील टिकवून ठेवण्याचं काम मी करतो असं भगवंत म्हणतात. अपिचे दुराचार भजते माम आनंद. दुराचाराचा दुराचारी देखील आनंद होऊन जर मला भजते तर त्याची कल्पनेची झोपच नाहीशी होऊन जाईल. साधू एव मंतव्य हा तो साधू होऊन जाईल. सम्यक प्रवती तो विचार त्याची त्याच्या बुद्धीला स्थिरता होईल आणि तो साधू होईल. आता अचानक भगवंत कोणाला काही द्यायला तयार नाही. आश्वासन मात्र भरपूर आहे पण त्याच्या कर्मानीच ते होईल, त्याला समत्व बुद्धी प्राप्त होईल आणि तो साधू म्हणून ओळखला जाईल. माम ही पार्थ व्यापारी पाप योगय स्त्रिया वैश्या तथा शूद्र एकी याची परमगती त्यांना ही परमगती मिळेल. त्यांना माझी समत्व बुद्धी प्राप्त होईल आणि मग ते नक्कीच परमगतीला जाऊन पोहोचतील. पुढच्या वेळेला बघू कर्मयोगी कसं आहे. बोला कुंडली बोला नहीं